नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशीक खबरां विभागावरवी राजश्री कामत तुमकां प्रादेशीक खबरो दिता. ह्यो आसात काय मुखेल खबरो. मे 2026 मेरेन 248 एमएलडी अतिरिक्त उदकाची पूर्णताय जातली आनी वेगवेगळ्या उदका स्रोतांतल्यान हे उदक मेळटलें अशें मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी सांगलां. मये नेवरा आनी सालजोरा प्रस्तावीत कोकण रेल्वेच्या रेल्वे स्टेशनाक थळाव्या लोकांचो विरोध आसा. इतलें आसूनय सरकार ही स्टेशनां गोंयाक कित्याक हाडपाक सोदता, गोंयांत स्टेशनाची गरज ना अशें सांत आंध्रेचे आमदार विरेश बोरकार हांणी म्हळां. सुरक्षीत तट समृद्ध भारत हो संदेश घेवन केंद्रीय उद्देगीक सुरक्षा दळ म्हळ्यार सीआयएसएफाच्या जवानांच्या एका रॅलीन देशभरांतल्या कितलेशेच राज्यांनी 6,553 किलोमिटराची सायकली वेल्यान प्रवास सुरू केला. नवो प्रादेशीक आराखडो तयार करपाचो सरकाराचो विचार ना अशें नगर नियोजन मंत्री विश्वजीत राणे हांणी म्हळां. आंगणवाडी कर्मचाऱ्यांक सेवेत कायम करा, निवृत्ती वेतन दियात, भलायकीचो विमो गुरवारपणान सुटयेची तजवीज करात अशी मागणी मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट हांणी विधानसभेच्या पहिल्याच दिसा कामकाजाच्या वेळार केली. आतां पुराय खबरो. 248 एमएलडी अतिरिक्त उदकाची पुरवण जातली आनी ती मे 2026 मेरेन वेगवेगळ्या उदका स्रोतांतल्यान हे उदक मेळटलें अशी माहिती मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी सभाघरांत दिल्या. राज्यांत सध्या 695 एमएलडी उदकाची पुरवण जाता, जाल्यार उदकाच्या गरजे प्रमाण 50 एमएलडी उदकाचो उणाव सध्या आसा अशी माहिती मुखेलमंत्री तशेंच भौशीक बांदकाम खात्याचे मंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी दिल्या. गोंयांत सगळे कडेन सध्या नेमान उदका पुरवण जाता, कांय वेळार उदका पुरवण नियंत्रणीत तांत्रीक आडमेळ येता जाल्यार उदका पुरवणेचेर परिणाम जाता अशी माहिती मुखेलमंत्र्यांनी दिली. सध्या 24 वरां उदका पुरवण करप शक्य ना, तरी सुद्दां 4 वरां तरी प्रत्येक घराक उदक मेळटलेंच अशें मुखेलमंत्र्यान म्हळां. विरोधी पक्षांतल्या फुडाऱ्यांनी लक्षवेधी सुचने वेळार गोंयांतल्या उदका पुरवणीचो प्रस्न मांडिल्लो. ह्या प्रस्नाक जाप दितना मुखेलमंत्र्यांनी ही संबंधीत म्हायती दिली. गोंयांत आशिल्ल्या सैमीक उदका स्रोताची नोंद सरकारान केला, तशेंच तांकां QR कोड सुद्दां दिला. टँकरावरवी उदका पुरवण खंयच्या स्रोतांतल्यान करता, पंपींग स्टेशनाची म्हायती हाचे फुडें नोंद करप सक्तीचें आसतलें, नाजाल्यार तांचेर कारवाय जातली अशी शिटकावणी मुखेलमंत्र्यान दिल्या. फुडले एप्रील आनी मे म्हयन्या सावन म्हळ्यारूच गिमान गोंयांत उदकाचो उणाव आसचो ना अशें उतर मुखेलमंत्र्यान दिलां. गोंयच्या सरकारी हॉस्पिटलांनी वेगवेगळ्या दुयेंसांचेर उपचार दिवपाक म्हत्वाची यंत्रणा नाशिल्ल्यान रेफरल्स दिवन ह्या दुयेंतींक इबाडिल्ल्या भलायकी सयत गोंय वैजकीय महाविद्यालयाच्या हॉस्पिटलांत उपचार घेवपाक येवचें पडटा. सरकार भलायकी खात्याक लागपी साधन सुविधा केन्ना सक्षमपणान सगळ्या सरकारी हॉस्पिटलांनी भलायकी केंद्रांनी उबी करतलो काय असो प्रस्न विरोधी पक्ष फुडारी युरी आलेमांव हांणी आयज प्रस्नोत्तराच्या वराक भलायकी मंत्री विश्वजीत राणे हांकां केलो. फाटल्या 5 वर्सांत 1,80,256 रेफरल्सांचेर दुयेंतीक उपचार घेवपाची पाळी आयल्या, जाल्यार फाटल्या 5 वर्सांत राज्यांत 15,842 अपघात जाल्यात अशी माहिती युरी आलेमांव हांणी सभाघराक दिली. उत्तर तशेंच दक्षीण गोंय जिल्हो हॉस्पिटलांत आयसीयू, सीसीयू, न्युरोलॉजी, ऑर्थोपॅडिक्स, सीटी स्कॅन आनी एमआरआय ह्या सारख्यो सुविधा उपलब्ध ना अशें तांणी सभाघराच्या नदरेक हाडून दिलें. ह्या वेळार भलायकी मंत्री विश्वजीत राणे हांणी गोंय हें बरी भलायकी दिवपी राज्य आसा अशें म्हळां. भलायकी खात्यान कांय सुविधा उपलब्ध ना ही बाब हांव मान्य करतां, मात त्यो उणाव कमी करपाक सरकार यत्न करता अशी माहिती मंत्री विश्वजीत राणे हांणी दिली. सगळ्या सरकारी हॉस्पिटलांनी दोतोर तशेंच हेर मनीसबळ आनी साधन सुविधा उपलब्ध करपाच्या हेतान भलायकी खात्याचें काम सुरू आसा अशी माहिती तांणी युरी आलेमांव हांकां दिली. मये नेवरा आनी सालजोरा प्रस्तावीत कोकण रेल्वेच्या रेल्वे स्टेशनाक थळाव्या लोकांचो विरोध आसा, मात विरोध आसूनय सरकार ही स्टेशनां गोंयांत कित्याक हाडपाक सोदता काय, ह्या स्टेशनांची गोंयांत तरी गरज ना अशें सांत आंध्रेचे आमदार विरेश बोरकार हांणी म्हळें. जाल्यार विरोधी पक्ष फुडारी ही स्टेशनां कोळशाच्या येरादारी खातीर बांदपाक सोदता काय असो प्रस्न येरादारी खात्याचे मंत्री मॉवीन गुदिन्हो हांकां केलो. ही 3 रेल्वे स्टेशनां 1998 कोकण रेल्वेन तयार करपाचो निर्णय घेतिल्लो. ही रेल्वे स्टेशनां येता जाल्यार रेल्वे प्रवास करपी मनशांक ताचो लाव जातलो. सद्याक रेल्वे थांबो नाशिल्ल्यान लोकांक थंय रेल्वे प्रवास करपाक मेळना, जाल्यार मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी रेल्वे स्टेशनां आतांच्या काळाची गरज अशें म्हळें. रस्त्यावेल्या येरादारीचो ताण कमी करपाक रेल्वे येरादारी म्हत्वाची आसा अशें तांणी म्हळें. रेल्वे स्टेशनाक लोकांनी विरोध करचो न्हय अशें तांणी मागलें. सुरक्षीत तट समृद्ध भारत हो संदेश घेवन केंद्रीय औद्योगीक सुरक्षा दळ म्हळ्यार सीआयएसएफच्या जवानांच्या एका रॅलीन देशभरांतल्यान कितलेशाच राज्यांतल्यान 6,553 किलोमिटराचो सायकली वेल्यान प्रवास सुरू केला. ह्या मोहिमे अंतर्गत केंद्रीय उद्देगीक सुरक्षा दळाचे 125 सीआयएसएफचे जवान सहभागी जाल्यात. काल हे सगळे जवान मुरगांव पोर्ट ऑथॉरिटी सडा वास्को हांगा दाखल जाले. तांकां वास्कोच्या तिनूय आमदारांनी येवकार दिलो. सीआयएसएफच्या दर्यादेग सुरक्षेच्या वचनबद्धते बद्दल आनी भारताच्या आर्थिक समृद्धीचे रक्षण करपाक ही रॅली काढल्या. ह्या सायकल रॅलीत 14 धाडसी बायलां जवानांचो आसपाव आसा. मुरगांव पोर्ट ऑथॉरिटीचे सुवातेर आयतार आनी सोमारा 2 दीस कार्यावळ जाली. ह्या रॅलीची कांय उद्दिश्टां आसात. दर्या समुदायाक संवेदनशील करप, ड्रग्स, शस्त्रां आनी स्फोटकांच्या तस्करी सारख्या संभाव्य धोक्या बद्दल नागरिकांक शिक्षीत करप आनी दक्षता वाडोवप, समुदाय सुरक्षा एजन्सी भागीदारी मजबूत करप आनी अदीक मजबूत सुरक्षा नेटवर्कां खातीर स्थानीक समुदाय आनी सुरक्षा एजन्सी मदीं बरो समन्वय वाडोवप, तशेंच देशभक्ती जागृत करप, राष्ट्रीय अभिमानाची प्रेरणा दिवप आनी स्वातंत्र्य सैनीक, सुरक्षा कर्मचारी आनी तांच्या कुटुंबियांनी केल्ल्या बलिदानाची जागृताय करप. भारताची समृद्ध दर्या संस्कृती म्हणप, हिरेली भारताचो वेगवेगळ्या दर्या परंपरा, इतिहास आणि भूगोला बद्दल लोकांक शिक्षित करपाक एक माची म्हणून काम करतली. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणीच्या पणजी केंद्रावरल्यान ऐकतात.
इलेक्ट्रॉनिक संगीत निर्माते आणि डीजे उपकार करून लक्ष दियात. वेव्ज 2025 चॅलेंजांत वाटेकार जावपा खातीर बेगोबेग तयार जायात. रेझोनेट द EDM चॅलेंज नाव नोंदणी खातीरची मुजत 31 मार्च 2025 मेरेन वाढयल्या. इलेक्ट्रॉनिक संगीता मधल्या तुमच्या प्रतिभेचे संसारीक पावण्यार प्रदर्शन करून नामना जोडपाची संद वगडावू नाकात. चड माहिती खातीर भेट दियात wavesindia.org.
आकाशवाणी पणजी, आता मुखावेल्यो खबरो. मडगांव पालिकेचे फुडल्या अर्थिक वर्षाचे अदमासपत्र आज एका खाशेल्या बसकेत मानून घेतले. मडगांवचे नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर हांणी 1,65,00,000 रुपयांचे शिल्की अदमासपत्रक आज बसके मुखार मांडले. मडगांव पालिकेत अनुवर्सा आपल्या करांनी व्हड वाढ केल्या अशी टिका ह्या आदी मडगांव पालिकेचेर केली. मात ही वाढ फक्त 10-15% मर्यादित आसा असो खुलासो नगराध्यक्ष शिरोडकर हांणी केलो. आयच्या बसकेत विरोधकांनी ही करवाढ फाटी घेवची अशी मागणी केली. नवो प्रादेशीक आराखडो तयार करपाचो सरकाराचो कसलोच विचार ना. लोकसंख्येची आकडेवारी नाशिल्ल्यान प्रकल्पांक मान्यताय दितना लोकसंख्येचो विचार जायना अशी लेखी जाप नगर नियोजन मंत्री विश्वजीत राणे हांणी दिल्या. आमदार कार्लोस फेरेरा आणि आमदार विजय सरदेसाय हांचे लेखी तारांकीत प्रस्नाक नगर नियोजन मंत्री विश्वजीत राणे हांणी ही लेखी जाप दिली. सरकार घरनिर्माण वा हेर प्रकल्पांक मान्यताय दितना गावातल्या वा वाठारातल्या लोकसंख्येचो विचार करता काय असो प्रस्न कार्लोस फेरेरा आणि विजय सरदेसाय हांणी केल्लो. 2011 उपरांत राज्यात जनगणना जावंक ना, हाका लागून गांवच्या लोकसंख्येची आकडेवारी सरकाराकडेन उपलब्ध ना. घरनिर्माण तशेंच हेर प्रकल्पांक गोंय जमीन उदरगत आणि इमारत बांदकाम नीर 2010 प्रमाण मान्यताय दितात. तशेंच ODP'तल्या तजवीजे प्रमाण FAR रस्त्याची रुंदाय तशेंच पार्किंगाचो विचार करून प्रकल्पांक मान्यताय दिता अशें लेखी जापेत म्हळां. रस्त्याची रुंदाय 6 मिटरां परस उणी आसतना प्रकल्पांक मान्यताय कशी दिली अशी विचारणा लेखी प्रस्नांत केल्ली. जमीन उदरगत आणि इमारत बांधकाम नियम 2010 प्रमाण सरकारान रस्त्याच्या रुंदायेचो विचार करून प्रकल्पांक मान्यताय दिल्या अशें लेखी जापेत म्हळां. आंगणवाडी कर्मचाऱ्यांक सेवेत कायम करात, तांकां निवृत्ती वेतन दियात, तशेंच भलायकीचो विमो गुरवारपणान सुटयेची तजवीज करात अशी मागणी मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट हांणी विधानसभेच्या पहिल्याच दिसाच्या कामकाजा वेळार केली. भाड्याच्या रुमांनी चलपी आंगणवाडीक सरकार कायमस्वरुपी सरकारी वास्तू कित्याक दिना काय असो प्रस्न तांणी ह्या वेळार केलो. आंगणवाडीची वस्तू महसूल वा कम्युनिदाद मालकीच्या सुवातींनी सरकारान उबारच्यो अशो सुचोवणी आमदार प्रेमेंद्र शेट हांणी सरकाराक दिली. गोंयांत 1,261 आंगणवाडी कर्मचारी आसात. ह्या सगळ्यांचो विचार सरकारान करचो अशी मागणी तांणी ह्या वेळार केली. गोंय विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन आयच्यान सुरू जालां. ह्या वेळार बायल आनी भुरगीं उदरगत खात्याचे मंत्री विश्वजीत राणे हांणी गोंयांत सध्या 1,290 आंगणवाडी आसात अशी माहिती सभाघराक दिली. आंगणवाडी कर्मचाऱ्यांची मानधनात 2021 निमणी वाढ जाल्ली अशी माहिती तांणी ह्या वेळार दिली. प्रामाणीक सतकता आणि नाविन्यपूर्ण मनरिजवणे खातीर भुकेल्ल्या जगात भारत जागतिक मिडिया लँडस्केपात क्रांती घडून हाडपाक सज्ज आसा. वर्ल्ड ऑडियो व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समीट म्हणजे व्हिओज हे फक्त मिडिया आणि मन रिजवणेतले आणि एक भागधारक ना, तर ते एक परिवर्तनकारी दृष्टिकोन दर्शयता जे जगभरातले निर्माते आणि धोरणकर्ते तसेच प्रेक्षकांकडे कसे जोडतात हे परत परिभाषित करतले. 1-4 मे मजगती मुंबई जावपी व्हिओज फॉर क्रिएटर इकोसिस्टमा खातीर @MIB_India वरवी हातात घेतिल्लो कदाचित सगळ्यात दूरदर्शी उपक्रम म्हणू देता, जाका लागून जागतिक मनरिजवण माचे खातीर एक नवीन भांगरा मानक स्थापित जातलो. राज्यात राष्ट्रीय शिक्षण धोरणाची कारवाय सुरू झाल्या. NCERT पुस्तकां लागू करपाचो निर्णय सरकारान घेतला. 1-3 आणि 6व्या इयत्ते खातीर पुस्तकां लागू झाल्यात. 4th, 5th, 7th, 8th, 9th, 10th खातीर NCERT पुस्तकां लागू जातली. ही पुस्तकां आयल्या उपरांत छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज तशेंच देशा खातीर व्हड योगदान दिल्ल्या राष्ट्रपुरुषांचे धडे अभ्यासक्रमांत लागू करतले. आणि आता खबरो सोपोवच्या पहिली परतून एक फावट काय मुखेल खबरो. मे 2026 मेरेन 248 MLD अतिरिक्त उदकाची पुरवण जातली आणि वेगवेगळ्या उदका स्रोतांतल्यान हे उदक मेळटले अशें मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी सांगलां. मे नेवरांनी सालजरा प्रस्तावीत कोकण रेल्वेच्या रेल्वे स्टेशनाक थळाव्या लोकांचो विरोध आसतना ही स्टेशनां गोंयांत कित्याक सोडटा हाडपाक सोदता अशें सांत आंद्रेचे आमदार विरेश बोरकार हांणी म्हळां. सुरक्षित तट समृद्ध भारत हो संदेश घेऊन केंद्रीय उद्देगीक सुरक्षा दळ म्हणजे CISF जवानांच्या एका रॅलीन देशभरातल्या कितल्याशाच राज्यातल्या 6,553 किलोमीटरची सायकलीवेल्यान प्रवास सुरू केला. आंगणवाडी कर्मचाऱ्यांक सेवेत कायम करात, निवृत्ती वेतन दियात, भलायकीचो विमो गुरवारपणान सुटीची तजवीज करात अशी मागणी मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट हांणी केल्या. आणि इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो. आमचे मुखावेले प्रादेशिक खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटलें फाल्यां सकाळच्या 7:25 मिनटांचेर. नमस्कार.